चीनीमंडी.com पॉडकास्ट.
21व्या शतकासाठी शाश्वत विकास विषयांवरती सायबरमध्ये 10 जानेवारी 2020 रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन. छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च इथं 10 जानेवारी 2020 रोजी 21व्या शतकासाठी शाश्वत विकास विषयांवरती आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रस्तावित परिषद उद्योग प्रतिनिधी, नवोदित वैज्ञानिक, संशोधक विद्यार्थी, सरकारी अधिकारी आणि शैक्षणिक शास्त्रज्ञ यांना पर्यावरण संबंधित आणि विकासाच्या क्षेत्रातील व्याप्ती, संधी आणि आव्हानं यावरती चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. पर्यावरण व्यवस्थापनातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था असल्यानं छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च कोल्हापूरनं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करून यामध्ये पुढाकार घेतला आहे. नमूद केलेल्या थीमवरती मूळ संशोधन पेपर्स आणि पोस्टर्स परिषदेदरम्यान सादरीकरणासाठी निवडली जातील. परिषदेच्या थीमवर ISBN सह संपादित पुस्तकांमध्ये निवडलेले संशोधन पेपर्स प्रकाशित केले जातील. आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी थीम्स: इकोसिस्टीम अँड डेव्हलपमेंट, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, हवामान क्रिया, शाश्वत शेती, घनकचरा व्यवस्थापन, चांगलं आरोग्य आणि कल्याण, शाश्वत समुदाय सहभाग, जनावरांची ऊर्जा विकास, पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, ग्रीन केमिस्ट्री, ग्रीन बिल्डिंग, औद्योगिक सुरक्षा, शाश्वत उद्योजकता. नोंदणी तपशील: शैक्षणिक औद्योगिक प्रतिनिधी स्वयंसेवी संस्था 2000 रुपये, संशोधन विद्वान किंवा विद्यार्थी 1500 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क ईमेल sdgc2020@cyberindia.edu.in, वेबसाईट www.cyberindia.edu.in, मोबाईल नंबर +91 69 72 07 63 93 किंवा +91 94 211 02 664.